पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे. प्रस्तावना प्रसिद्ध कवी आणि लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी कर्ते सुधारक कर्वे या पाठाचे लेखन केले आहे. प्रस्तुत पाठाद्वारे महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. स्पष्टीकरण. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे.